ଜାଣି ଇଏ କି ମାଜ ସେ ତାର
माझ्या शेतातील शिलका तू सरकी लावायला सरकी लावायला ए माझ्या शेतातील शिलका तू सरकी लावायला सरकी लावायला
तुझ्या शेतात येणार नाही मी सरकी लावायला सरकी लावायला
पाऊस आला मेघ बरसला काळ्या मातीचा सुगंध आला माझी शेती तयार झाली पेरणीला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
तुझ्या शेतात येणार नाही मी सरकी लावायला सरकी लावायला
तुझ्या कारपुरी दोन असे सुंदर मोठे मोठे डोळे आणि तुझ्या पाठीवर जशी गजरावी निलोळे
अरे राजा फुकट बाजा तुझ्या हाताला येणार नाही मी तुझ्या माता अन्य थांबा तुझ्या बोलण्याला भुलणार नाही मी तू कशा पहिल्यागळे बोमलेला
ए माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
तुझ्या शेतात येणार नाही मी
गोरी 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 राणी दोघ मिळून देऊ शेताला पाणी गोरी 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 राणी दोघ मिळून देऊ शेताला पाणी शेतामंदी सरकी होईल माझ्याकडे मग पैसा येईल बंगला घेईल गाडी घेईल तुला हाटलं तर जेवायला नेईल
नको गाडी नको माडी मला देऊ नको पैठणी साडी तुला चांगली ओळखून हाय मी कशा पहिलं तो लाडी गोडी अरे सांगू का माझ्या बापाला
अग माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
शेतात येणार नाही मी सरकी लावायला सरकी लावायला
पाऊस आला मेघ बरसला काळ्या मातीचा सुगंध आला माझी शेती तयार झाली पेरणीला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला माझ्या शेतात येशील का तू सरकी लावायला सरकी लावायला
माझ्या शेतात येणार नाही मी सरकी लावायला